chinimandi.com podcast.
खाई खेडी साखर कारखान्यातील गाळप हंगाम सुरू. देशभरामध्ये साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. उत्तम साखर कारखाना खाईखेडीचा गाळप हंगाम रविवारी पूजा करून सुरू झाला. जुनी परंपरा जपत सर्वात पहिल्यांदा ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना शाल आणि साखर देऊन सन्मानित करण्यात आले. पुरकाजी आमदार प्रमोद उटवाल आणि इतर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून चेनमध्ये ऊस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.